आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1580 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.
भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिलाय तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे. पोस्टचा ऍड्रेस जसं असते पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळालाय असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळी आजच्या घडीला, त्यांनीही मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी ह्या भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग एथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीषा हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातला लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकण्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदतकार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.